चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 7 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,230 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,300 रुपये ते 3,330 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,370 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,380 रुपये होता, गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,321 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,351 रुपये ते 3,371 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,400 रुपये ते 3,430 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये ते 3,475 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $349.70 प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.81 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.841 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3629 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,026 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $40.40 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 187.24 अंकांनी वर येऊन 36,674.52 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 36 अंकांनी वर येऊन 10,799.65 अंकावर बंद झाला।